लेविय अध्याय 3. जर कोणाला शांतर्पणाचा यज्ञ करावयाचा असेल तर त्याने गुराढोरांपैकी दोष नसलेला नर किंवा मादी परमेश्वरासमोर अर्पावा. त्याने त्याच्या अर्पणाच्या पशुच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व दर्शन मंडपाच्या दारापाशी त्याचा वध करावा. मग अहरोनाचे पुत्र जे याजक आहेत त्यांनी त्याचे रक्त वेदीवर व सभोवती शिंपडावे. परमेश्वरास शांतर्पण हे अग्निद्वारी केलेले अर्पण होय. याजकाने पशुच्या आतड्यांवरील चरबी व त्यास लागून असलेली सर्व चरबी, दोन्ही गुर्दे, त्याच्यावरची कमरेजवळची चरबी आणि काळजाच्या पडद्यावरील चरबी हे सर्व काढावे व या सर्वांचा अहरोनाच्या मुलांनी वेदीवरील विस्तवावर रचलेल्या लाकडावरील होमार्पणावर त्याचा होम करावा. हे परमेश्वरासाठी केलेले सुवासिक हव्य होय. हे अग्निद्वारे केलेले अर्पण आहे. परमेश्वराकरिता कोणाला शांत्यर्पणासाठी शेरडा मेंढरांचे अर्पण आणावयाचे असेल तर ते कळपातून दोष नसलेल्या नराचे किंवा मादीचे असावे. जर त्यास कोकरू अर्पण करावयाचे असेल तर त्याने ते परमेश्वरासमोर आणून अर्पावे. त्याने त्या अर्पणाच्या पशुच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व दर्शन मंडपासमोर तो वधावा आणि अहरोनच्या मुलांनी त्याचे रक्त वेदी सभोवती टाकावे. अर्पण करणाऱ्याने शांत्यार्पणाचा काही भाग परमेश्वरास हव्य म्हणून अर्पण करण्यासाठी द्यावा. त्याने त्या पशुची चरबी व पाठीच्या कण्यातून कापून काढलेले चरबीदार शेपूट, आतड्यांवरील भोवतालची चरबी, दोन्ही गुर्दे, त्यांच्यावरची कमरेजवळील चरबी व गुर्द्यापर्यंतचा चरबीचा पडदा हे सर्व काढावे. मग याजकाने त्या सर्वांचा वेदीवर होम करावा. हे शांत्यर्पण अग्निद्वारे परमेश्वरास केलेले अर्पण आहे. कोणाला जर बकऱ्याचे अर्पण करावयाचे असेल तर त्याने तो बकरा परमेश्वरासमोर अर्पण करावा. त्याने त्या बकऱ्याच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व दर्शन मंडपासमोर त्याचा वध करावा. मग अहरोनाच्या मुलांनी त्याचे रक्त वेदीवर व त्याच्या सभोवती टाकावे. त्याने त्या शांत्यार्पणाचा काही भाग परमेश्वरासाठी होम करण्याकरता द्यावा. तसेच त्याने त्याच्या बलीच्या आतड्यांवरील व त्यास लागून असलेली चरबी काढावी. दोन्ही गुर्दे, त्यावरील कमरेजवळची चरबी आणि गुर्द्यांपर्यंतचा काळजावरील चरबीचा पडदा हे सर्व काढावे. मग याजकाने वेदीवर त्या सर्वांचा होम करावा. या सुवासिक शांत्यार्पणाने परमेश्वरास आनंद होतो. हे अग्निद्वारे केलेले अर्पण आहे. हे लोकांसाठी अन्न होईल, परंतु त्यातील उत्तम भाग म्हणजे चरबी परमेश्वराची आहे. तुम्ही चरबी व रक्त मुळीच खाऊ नये. तुम्ही जेथे कोठे तुमचे घर बांधाल तेथे तुमच्यासाठी हा नियम पिढ्यानपिढ्या कायमचा चालू राहील.